93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपल्याला एका महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलायचं आहे. एक असा विषय जो प्रचंड सेन्सिटिव्ह आहे, जो प्रचंड गहरा आहे, टेन्शन देणारा आहे, तो म्हणजे आत्महत्या. आपण या विषयासंदर्भात बऱ्याचदा बोललेलो आहोत, पण आत्महत्यांचं जे सत्र आहे ते कायम कुठं ना कुठं आपल्याला पाहायला मिळतं. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला अन्नदाता शेतकरी, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, आणि हा एक ज्वलंत प्रश्न. हा प्रश्न सोडवण्यासाठी बरीच लोकं समोर येत आहेत, पुढे येत आहेत, आणि तरीसुद्धा जो हात आहे, जे मदतीचे हात आहे, जो अवाका आहे, तो खूप मोठा आहे, आणि त्यामुळे मदतीचे हात कमी पडतात, कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स गोष्टींवरती येतात. म्हणून नंबर वनमध्ये जरा इन डिटेल या विषयासंदर्भात बोलूयात आज. एकूणच शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि एक घडलेला प्रकार, आत्महत्येचा घडलेला प्रकार, टेलिव्हिजन ॲक्ट्रेस तिची झालेली आत्महत्या, या सगळ्याच संदर्भात जरा इन डिटेल बोलूयात. आणि यूथ जनरेशनसोबत जोडल्या गेलेल्या काही आत्महत्येच्या घटना घडामध्ये एकूणच भीषण चित्र आहे, एकूणच घाबरवून देणारी गोष्ट आहे जी आजूबाजूला घडते आहे. बोलूयात याबद्दल. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टे ट्यून्ड.